Sacan un santo de mí.
Hold this tight. दिसते
हो दिसते
ओके
हो
सो लास्ट टाइम वी हैव कंप्लीटेड द एग्जांपल अप टू 21 आई थिंक सो वी आर स्टार्टिंग द एग्जांपल अप 22 करेक्ट राइट आई डोंट एग्जांपल इफ 22 इफ वन ऑफ साइड इंटरसेक्ट्स प्लस मॉड कॉस इंटरसेक्ट्स is equal to pi by then x belongs to that is choices are given there a choice r b choice close equal minus 1 to 1 c choice close equal 0 to 1 and d choice 5 no c at all okay right Consider this equation. Consider mod of sine inverse x plus mod of cos inverse x is equal to pi r. Last time, so example of the question that we did not examine. Cos inverse x is always positive. Always. Cos inverse x. Yeah, my character doesn't have any of that. So, more of cos inverse x is cos inverse x.
And yeah, the question is something again.
More of sine inverse x plus cos inverse x. Less than or equal to pi. This is the first part. So Simon is a sex. Whatever it is, it should lie in the first part when 0 less than or equal to Simon is less than or equal to black. Sign 0 less than or equal to x, less than or equal to sign pi by x. Agree? Right? Sign 0 less than or equal to x, less than or equal to sign. What is the sign 0? 0 less than or equal to x, less than or equal to 1. Minus don't care. X lies between 0 and 1 and gets the domain that you. The value of x is close to 0 to 1. C choice is your answer. Thinking by Japan, a good time. Thinking by Japan, we are not letting the start be calculated. Consider mod of sin inverse x plus cos inverse x is equal to pi by 2. Here is again, we have calculated the minus. Cos inverse x is always positive. Remember that any cos inverse 2x such a way, cos inverse 3x such a way. Cos inverse is always positive. Therefore, mod of cos inverse x is cos inverse x. And the applied identity guy is sin inverse x plus cos inverse x is equal to pi by 2. But the chance is just cos inverse x by the way, we can put the sin inverse x and pi by 2. The identity proof is okay. When this mod of sin inverse x is like the sin inverse x. But we can check it out. If mod of sin inverse x is equal to sin inverse x, the mod of sin inverse x is equal to sin inverse x implies is that the definition document one absolute what is equal to x is greater than 0. What is equal to 0? If x is equal to 0, then 0 is simply is equal to. So when the one get that is sin inverse x is here value greater than or equal to 0 signifies greater than or equal to 0 signifies. The range of sin inverse is range of sin close to minus pi by 2 to pi by 2. When the sign inverse value plus the 0 to pi by 2 and 0 to minus pi by 2 in the first quadrant and the fourth quadrant. But how it lies in first or fourth quadrant. But I want the only positive sign inverse x is greater than or equal to 0. That is first and fourth quadrant. But it must be in first quadrant since it's positive. When the first quadrant is going down, 0 less than or equal to sign inverse x less than or equal to pi by 2. And was solving the formula sin 0 less than or equal to x less than or equal to sin pi by 2, sin 0 is 0 less than or equal to x less than or equal to 1, so that x belongs to close to 0 to 1. Alaksha, those questions are the most important Alaksha to write cos inverse x, paratamila, and the chanantar, mod of sin inverse x, he sin inverse, they want to be, whatever, it is positive, that is by definition, sin inverse x, correct. Look at mod of sin inverse x is a minus sin inverse x that of the last one, the matter of sin inverse x are base select 0. Strictly example, 1, 2 is equal to the number 8, where then or equal to 0. Election, when mod sin inverse is base select minus pi by 2, pi by 2, in chapter 1. Everybody followed? Second, so yes. So therefore, it must be in the first quadrant, and it catch on the 0 to 1. If that's answer, Amina. So C choice is your answer. Everybody follow me. Dekhne? Samadhan se kehna? Thoda sa twarti karo? Yes, okay. Theek hai? Yes, right. Twarti karo de. Okay. Example number 23. Kaini difficulty asse to vichara karo to manjo neat leha. Correct. Neat questions hai ke lakshya ke baat e chamade. Next. Example number 23. Inverse x upon y tan inverse x upon y minus tan inverse x minus y upon x when x plus y is A choice pi by 2, B choice pi by 3, C choice pi by 4, B choice, yes, please. Type B choice again.
तुम्ही मोबाईलची पोझिशन चेंज करू शकता का? कारण मला क्लिअर दिसतंय पण मुलांना थोडासा प्रॉब्लेम येतोय माझ्या.
हो का? बरं बरोबर.
थोडीशी व्हाईट दिसते म्हणजे बोर्ड वरती लाईट फार आहे.
लाईट
तुमचा कॅमेरा आहे ना? तुमच्या मोबाईलचा. ओके ओके. हा डन सर. हो सर बरोबर आहे. हो हो. अक्षर मोठं काढाल प्लीज.
हो जर मोठे करत असतं म्हटलं तेवढा ठीक आहे.
हो चालेल. ओके
सो दॅट सिम्पल. टॅन इनव्हर्स एक्स अपॉन वाय मायनस टॅन इनव्हर्स वन प्लस टॅन इनव्हर्स वाय अपॉन एक्स. येस थँक्स. आय कनेक्ट दीज टू टर्म्स टुगेदर. That is, you can drop the multiplication by tan inverse into x upon y plus tan inverse into y upon x minus tan inverse 1. It will be equal to it. Correct? Tan inverse x upon y plus tan inverse y upon x minus tan inverse 1. Other gamma meaning y upon x will get for the multiplication. That's it. Tan inverse into x upon y plus cot inverse into x upon y minus pi by 4. Tan inverse 1 into pi by 4. Whatever. Tan inverse x upon y plus cot inverse x upon y. Property and looking property pi by 2. Tan inverse x plus cot inverse x is equal to pi by 2. Correct? Sequence is answer. But if you leave part A, tan inverse x upon y minus tan inverse in bracket x minus y upon x. Yes.
Sorry, मी पुन्हा डिस्टर्ब करते पण तुमचा मोबाईलचा जो कॅमेरा आहे ना आयदर फ्रंटचा असेल किंवा बॅकचा असेल तो फक्त जर एकदा क्लिक करून घेता का?
क्लिक करून घेऊ.
हा मे बी कॅमेराला काहीतरी लागलं असेल सो तेव्हा सुद्धा ब्लर दिसू शकतो मुलांना.
काय बघ
आयर फ्रंट किंवा बॅकचा?
हा दोन्ही करतो काय पाहतो.
कॅमेरा केलाय ना सर?
हो हो
ठीक
आहे.
नाही ठीक आहे ओके. दिसतंय सर अक्षर, पण थोडस ते व्हाईटिश दिसतंय.
म्हणजे ब्लर होतंय का?
नाही ब्लर नाही दिसत, ते क्लिअर दिसतंय पण व्हाईटिश दिसतंय.
व्हाईटिश दिसतंय.
हा ऑलरेडी व्हाईट लाईट का असेल? हो हो
प्रकाश का?
हो
एक दोन लिटर असं.
हा ठीक आहे सर. त्या बोर्ड वरती जी लाईट चमकती आहे ना ती बंद करा बरं. हा ओके सर. आता
ठीक आहे.
ओके ठीक
आहे. Minus tan inverse x minus y upon x plus y is choice of that here. Tan inverse x upon y minus this idea dividing the numerator and denominator by x to begin with. Tan inverse 1 minus y upon x upon 1 plus y upon x divide the numerator and denominator. Now formula calculus is going to explain properly. Otherwise we can do that in future. Tan inverse x upon y minus tan inverse to not allow 1 minus y upon x upon 1 plus 1 into y upon x. One half the x ala, and y upon x half the y ala. We tan inverse x minus y upon 1 plus x y. We get tan inverse x minus tan inverse y. It is formula. Tan inverse x minus tan inverse y is equal to tan inverse into bracket x minus y upon 1 plus x y. So we have a formula. Tan inverse 1 minus tan inverse y upon x. Bracket open here. Tan inverse x upon y minus tan inverse 1 plus tan inverse y upon x. After heater by heater the equal maybe tan inverse x upon y plus tan inverse y upon x minus tan inverse 1. After heater the equal for connection tan inverse y upon x are here. There are only three tans are all here. So tan inverse, here formula for the real economy, tan inverse x upon y, plus cot inverse x upon y, minus y by 4, after x upon y, then x upon y, circularly, properly, properly, tan inverse x plus cot inverse x is equal to pi by 2, tan inverse x plus cot inverse x is equal to pi by 2, actually pi by 2 have a pi by 2, and tan inverse 1 will be pi by 4, pi by 2 minus pi by 4, again pi by 4 is the answer, C choice is your answer. एव्हरीबडी फॉलो आउट. इकडे सगळ्यांना समजलं? समजलं का रे? पुढे झालं? यस ओके. एक्झाम्पल नंबर 24 घेऊन झालं सगळ्यांचं, घेऊन झालं सगळ्यांचं. प्रॉपर्टी व्यवस्थित दिल्या. शक्यतो माझा प्रयत्न असतो की एक्झाम्पल मध्ये जास्तीत जास्त प्रॉपर्टी, दोन गणित शिकला किती प्रॉपर्टी आणली ती, तो नेन काढली, त्याच्यामध्ये एक शिवाय तुम्ही काढली, कसं डिसाइड केलं, ही नवीन नवीन शिला तुम्ही त्याच्यात. नेक्स्ट द सोल्युशन ऑफ, द सोल्युशन ऑफ the solution of sine inverse x minus sine inverse 2x is equal to plus or minus is equal to plus or minus pi by 3 is a choice plus or minus 1 by 3 B choice प्लस और माइनस वन बाय टू, सी चॉइस प्लस और माइनस रूट थ्री बाय टू एंड डी चॉइस प्लस और माइनस वन बाय टू प्लस और माइनस वन बाय टू राइट निकमा गलत यस. कंसीडर निकमा यस कंसीडर साइन इनवर्स एक्स माइनस साइन इनवर्स टू एक्स इज इक्वल टू प्लस और माइनस फाइव बाय टू. बराबर है. So then, can I write this? Sine inverse x, right? Plus sine inverse into bracket plus or minus root 3 upon 2 plus or minus root 3 upon 2 is equal to sine inverse 2x. There will be some other way to get it back. Sine inverse x plus plus minus. माइनस कॉमन साइन तुम्हारा प्रॉब्लम नहीं आता. मैं जी प्रॉपर्टी वापरतो ती नीट लक्ष द्या. साइन इनवर्स एक्स माइनस साइन इनवर्स वाय इज इक्वल टू sine inverse into bracket x into root of 1 minus y square sine minus now and minus y into root of 1 minus x square. This is our job. Sine inverse x minus sine inverse y. Three upon upper plane. A property can be like technical examples. Sine inverse x minus sine inverse y is equal to sine inverse x into root of 1 minus y square minus y into root of आता मला सांगा एक्स म्हणजे एक्स आहे पण वाय म्हणजे आपला काय प्लस ऑर मायनस रूट थ्री अपॉन प्लस ऑर मायनस रूट म्हणजे कसं आहे देअरफॉर साइन इनवर्स येस बोला आता लिहा एक्स इंटू रूट ऑफ हा फाइन इंटू रूट ऑफ येस इंटू रूट ऑफ रूट थ्री अपॉन टू आहे रूट थ्री अपॉन टू चे काय होते वन वन मायनस प्लस काय मायनस काय स्क्वेअर केला तरी तो थ्री बाय राईट मायनस वाय म्हणजेच प्लस ऑर मायनस रूट थ्री अपॉन टू येस इंटू रूट ऑफ काय वन मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू सॉरी इज इक्वल टू साइन इनवर्स टू एक्स. ते शिका बंधू हे शिका बरं तुला एक्झाम्पल येऊ द्या म्हणजे तुम्हाला कळेल त्याच्यावर. Everybody follow there? Yes. Baga to chapter. I will use the equation. Therefore, sine inverse into bracket a 4 minus 3. And you can get 1. 1 by 4 is the square root of 1 by 2. So that's equal to sine inverse. Right? That's equal to 1 by 2. Make sure I'll say it. Sine inverse x into 1 by 2. Put it. Minus into bracket. Plus or minus root 3 by 2 into root of 1 minus x squared, right? Bracket complete is equal to sine inverse 2x. That is what I just said. Take a look at the process of the problem. Sine inverse x minus sine inverse 2x is equal to plus or minus 5 by 3. खरं सांगतो इथे मी ती प्रॉपर्टी नॉपर्टी असती तरी चालला असतं पण नाही तिकडे प्लस वन मायनस फाय बाय थ्री आले ना म्हणून ती एकदम घ्यायची असा नंबर फाय बाय टू फाय बाय थ्री फाय बाय फोर आले तिथे ट्रान्सफर करून घ्यायची पाहिजे म्हणजे मी तुला सांगतो की एका लँग्वेज मध्ये तर दोन्ही बाजू कम्पेअर करायला बरे पडतात सगळ्यात लक्षात ठेवा. आता इथे मी करू शकलो असतो असं नाही लक्षात ठेव तेही दाखवतो मी. सो हे झाल्यानंतर दाखवतो साइन इनवर्स एक्स मायनस मायनस प्लस वन मायनस फाय बाय थ्री is your sine inverse 2x. -65 बाय बाय 3 केव्हा येतो 60 निघला आणि साइन ऑफ माइनस 3 असेल तर माइनस साइन थीटा म्हणून प्लस वर राईट म्हणजे साइन इनव्हर्स प्लस वर माइनस रूट 3 अपॉन 2 अशी क्वांटिटीज आपण कधी घेत नाही लक्षात ठेवा साइन प्लस प्लस वर माइनस रूट 3 अपॉन 2 पण साइन माइनस 3 असेल तर माइनस साइन थीटा याचा उपयोग झाला इज इक्वल टू साइन इनव्हर्स 2x आता इथे आपण काय प्रॉब्लेम वापरली कुठे साइन इनव्हर्स 6 तुम्हाला हे मात्र दिलेले लक्षात ठेवा साइन इनव्हर्स 6 माइनस साइन इनव्हर्स 1 इज इक्वल साइन इनव्हर्स into x into root of 1 minus y square minus y into root of 1 minus x square. आता x म्हणजे काय x आहे y म्हणजे काय प्लस वर माइनस रूट 3 बाय 2 x into root of 1 minus प्लस वर माइनस स्क्वेअर काय तो सुना 3 बाय 4 माइनस इथे आपण प्लस वर माइनस रूट 3 बाय 2 रूट ऑफ 1 माइनस x स्क्वेअर इज इक्वल साइन इनवर्स 2x. Now, that is sine inverse x into 1 by 2 minus प्लस वर माइनस रूट 3 बाय 2 रूट ऑफ 1 माइनस एक्स स्क्वेअर इज इक्वल साइन इनव्हर्स 2x. इथपर्यंत समजत असं काय सर महत्वाचा ऑप्शन काय एक कळलं इथपर्यंत नो प्रॉब्लेम आहे ओके सगळ्यांना इकडे ओके आता बघा ठीक आहे हे साइन इनव्हर्स आहे हे साइन इनव्हर्स आहे दोन्ही मिळून होते काय होते देयरफॉर एक्स बाय टू मायनस इंटू ब्रॅकेट प्लस वन माइनस रूट थ्री बाय टू रूट ऑफ वन माइनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टू एक्स इज इक्वल टू टू एक्स आता काय प्रश्न येस
सर मला थर्ड स्टेप नाही करायची ती सांगता का परत हा ते हा ते मायनस साइन इनव्हर्स साइन हो
बरोबर
हो हो
स्क्वेअर इन बोथ साइड्स स्क्रीन सेकंड नंबर व्यवस्थित व्यवस्थित किया सका नहीं स्क्रीन बोथ साइड्स स्क्रीन बोथ साइड्स थ्री अपॉन टू फोर थ्री अपॉन फोर इंटू वन माइनस एक्स स्क्वेयर इज इक्वल टू नाइन एक्स स्क्वेयर अपॉन फोर एग्री थ्री अपॉन फोर राइट हे माइनस टू पलीकडे काय तर स्क्वेअर केला की प्लस झाले आणि प्लस माइनस प्लस होतो असा एवढा ट्रान्सफर करत बसताय लक्षात कळलं स्क्वेअर केला सगळ्यांना येस आता दोन्ही फोर फोर कॅन्सल होतील थ्री माइनस थ्री एक्स स्क्वेअर इज इक्वल नाइन एक्स स्क्वेअर अग्री देअरफॉर थ्री इज इक्वल जे पलीकडे घेते ट्वेल्व एक्स स्क्वेअर अग्री अँड देअरफॉर येस इथे थ्री बाय ट्वेल्व 3 by 12 is equal to x squared. When this term is x squared is equal to 1 by 4 divided by 4. But okay. And therefore x equal to plus or minus 1 by 2. What is it plus or minus 1 by 2? D choice is your answer. D choice is the answer. There was this square part. It's a good one to my job. I just said minus political in a part. It is square part to my job. It's a minus a plus 1 by 2. They will not say. कोणते नवीन फॉर्म त्याच्याविषयी प्लस सांगा मला एक पहिली गोष्ट प्लस वर मायनस फाय बाय थ्री मुद्दा या बाजूला घेतले मायनस इंटू प्लस वर मायनस फाय बाय थ्री कसे घेतले तुमच्या लक्षात आलं मग फाय बाय थ्री केव्हा येतात तर साईन फाय बाय थ्री म्हणजे साईन सिक्स्टी साईन सिक्स्टी ला रूट थ्री अपॉन टू आणि मायनस ला मायनस रूट थ्री अपॉन टू म्हणून ब्रॅकेट मध्ये काय आलं त्याच्याकडे साईन इनव्हर्स रूट थ्री प्लस ऑर मायनस रूट थ्री अपॉन टू बरोबर आहे आणि मग कोणता फॉर्म्युला वापरला साईन इनव्हर्स एक्स मायनस साईन प्लस वाय इज इक्वल टू साईन इनव्हर्स इन ब्रॅकेट एक्स इन रूट ऑफ वन मायनस वाय स्क्वेअर मायनस वाय इन रूट ऑफ वन मायनस एक्स स्क्वेअर हे प्रॉपरली पुढे गेलो पण इतकी व्यवस्थित कळलेली असली पाहिजे की त्याची रेंज काय त्याच्या व्हॅल्यूज कशा घेतल्या ते सगळ्यात महत्वाचं येस नेक्स्ट इफ एक्झाम्पल इफ कॉस इनव्हर्स एक्स प्लस cos inverse x plus sorry cos a cot cot inverse x plus cot inverse y cot inverse y plus cot inverse z cot inverse z is equal to pi by 2 is equal to pi by 2 then x plus 1 plus z is equal to, is also equal to a choice 1 upon x plus 1 upon y plus 1 upon z b choice x y z c choice x y plus y z plus z and d choice none of these तुम्हाला काय त्रास वाटत त्याच्यामध्ये सांगा मॅडम बघूया एखादा कोणतरी आंदोलन करा मॅडम झालं त्या थोडस येस तुम्हाला याच्यामध्ये काय काय फॉर्म्युला वापरा असं वाटतो काय तुम्हाला दिसतं सांगा मला येस मॅडम एकदम करा तर आंदोलन करा प्लीज
हो सर करते
बघा येस सांगा येस बरोबर हा चुकून आहे काय असेल मी देणार आहे काय तुला वाटतं याच्यामध्ये काय करावं लक्ष आपल्याकडे कॉट इनव्हर्स फॉर्म्युला आहे का आपल्याकडे कॉट इनव्हर्स सिक्स प्लस कॉट इन नाईन कुठला फॉर्म्युला आपल्याकडे कुठला फॉर्म्युला वेगळा आहे? टॅग वर्सेस ओमकार.
हा सर, आधी
कुठला फॉर्म्युला आपल्याकडे आहे का? आपल्याकडे पार्टिकल्स नाही ना,
तर टाइम लेअर मध्ये
कन्व्हर्ट करतो बरोबर. कसे होते ही प्रॉपर्टी फॉर आपण टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय टू. ऐकले म्हणजेच आपल्याला काय करते, कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय टू मायनस टॅन इनवर्स एक्स असेल तर आपल्याला म्हणजे मग एक्स काय करतो त्याच्या प्रमाणे
इंस्टाग्राम पे तुझे वर्ड पास के गेम हम लोग कैसे करने वाले हैं? बेसिकली मैं क्या करूँ, हर वीक में दो से तीन क्वेश्चन आप लोग पूछूंगा के लिए. ये जो क्वेश्चन होंगे एंड ये जो क्वेश्चन होंगे वो मैं स्टोरी में क्वेश्चन डालूंगा. आप लोग क्या करना है, आपको इसका आंसर पता है या फिर ढूंढो जल्दी जल्दी नहीं पा रहे हो देखते ही पढ़ते ही. आप लोग क्या करना है, आंसर आपको स्टोरी में लिखना है और मुझे टैग करना है. तो सबसे पहले जो टैग करेगा उसको मिलेगा वर्ल्ड पास, उसको मिलेगा वर्ल्ड पास. एंड रही बात सब्सक्राइबर गेम जी, तो यहाँ पे सेव करने वाला हूँ. यहाँ पे मैं स्टोरी में क्वेश्चन पूछूंगा, अगर आपको आंसर पता है तो आपको स्टोरी में डालना है आंसर एंड करना है मुझे टैग. जो भी होगा जिसने पहले आंसर दिया होगा उसके साथ चैलेंज कर लेंगे. एंड ये एक वीडियो में तीन लोगों के साथ चैलेंज होगा सब्सक्राइबर, एक वीडियो में तीन लोगों के साथ चैलेंज. ठीक है किस टाइप के होंगे, क्लैश ऑफ क्लैंस की क्वेश्चन होंगे. एग्जाम्पल आर्चर पिन लेवल 5 की जो आर्चर पिन है वो कितने आर्चर्स निकल लेवल
4
तीन लोग साथ चैलेंज करेंगे. खेलना चाहता हूँ एंड आप ऐसे बहुत सारे ऐसे लोग होंगे जो किसी दूसरे प्लेयर को बहुत ज्यादा अंडर अंडर टॉप प्लेयर्स है तो वैसे मतलब आपके साथ खेलने का मिलेगा. इससे बड़ी बात आइडिया वहाँ पे जाके कर सकते हो सारी चीजें यार. हम लोग
माइनस कॉमन की जो ब्रैकेट टैन इनवर्स एक्स प्लस टैन इनवर्स वाई प्लस टैन इनवर्स ए इज इक्वल जीरो के पॉलीनोमियल ट्रांसफर होता है पाई इज इक्वल टू टैन इनवर्स एक्स प्लस टैन इनवर्स वाई प्लस टैन इनवर्स ए राइट. आपका नहीं प्रॉपर वापर या आपका नहीं भी प्रॉपर वापर ना वापर उसको वापर करेंगे. सेकंड धारा है, सेकंड सेकंड धारा है, ठीक है. सेकंड सेकंड धारा है, पुसुदा को ठीक है, पुसुदा को यस ओके. It will be one then. Tan inverse it x plus y upon 1 minus x y plus tan inverse a is equal to 5. Correct? Tan inverse x plus tan inverse y power number. Tan inverse into y x plus y upon 1 minus x y. Right? Plus tan inverse a is equal to 5. What? टेन सिक्स प्लस टेन फॉर्म्युला आणि आता फॉर्म्युला एक्स मात्र काय टेन इनवर्स बघा हाफ एक्स आपला बरोबर प्लस हा वाय अपॉन वन मायनस एक्स एक्स प्लस अपॉन वन मायनस एक्स वाय इंटू झेड इज इक्वल टू पाय. ठीक आहे, एकदम सोडून बघू नका. सांगतो तुम्हाला काय करायचं आता मशीन वरती काय करेल. सो देअर एक्स प्लस वाय प्लस झेड इंटू बॅकिंग वन मायनस एक्स वाय ऍग्री अपॉन वन मायनस एक्स वाय अपॉन इथे पण वन मायनस एक्स वाय minus j into x plus y upon 1 minus xy is equal to tan pi. Is equal to tan pi. Correct? A1 minus xy, A1 minus xy cancel. This is the first thing. Tan minus x plus y upon 1 minus xy don't check. Even the half x plus j upon 1 minus xy. But if you think that x plus y plus, let that be the multiplier, 1 minus xy upon 1 minus xy in CMLA. ఇక్కడ మనం దానికి సిక్స్ చేయమన్నా ఆవశ్యకత లేకుండా ఇక్కడ వన్ మైనస్ ఎక్స్ వన్ మైనస్ జీరో ఈక్వల్ టు ఎక్స్ ప్లస్ వన్ అపాన్ వన్ మైనస్ ఎక్స్ వన్ దిస్ వన్ మైనస్ ఎక్స్ వన్ దిస్ వన్ మైనస్ ఎక్స్ వన్ ఇస్ క్యాన్సల్ దేర్ కరెక్ట్ అండ్ దేర్ ఫర్ దట్స్ నో టెన్ పాన్ బట్ వాట్ ఇస్ ది వాల్యూ ఆఫ్ టెన్ పాన్ జీరో టెన్ పాన్ ఇస్ జీరో సో దేర్ ఫర్ వాట్ వి కెన్ డు టు గెట్ ఇట్ ఇస్ దేర్ ఫర్ ఎక్స్ ప్లస్ వై ప్లస్ జీరో ఇన్ టు బ్రాకెట్ వన్ మైనస్ ఎక్స్ వై is equal to 0. Now we have to do this. This 0 into this quantity, 0. G quantity, polygonality, 0 into. Alexa, can I always show us the manjas? X plus Y plus Z minus XY is equal to 0. Is it a polygonality? That's why it's 0. There will be fact. And therefore what we get? X plus Y plus Z is equal to XYZ. The value of x plus y plus z is x, y, z. Main choice is the answer. Main choice is the answer. Kala se kaya na?
Samay, samay,
samay. Kala kaya na? What is your x plus y plus z? 5 by 2 minus 10 over z. 5 by 2 minus 10 over y. 5 by 2 minus 10 over z is equal to 5 by 2. Take 5 by 2 cancel lena. Utta kari kari 5 lena. 5 by 2 plus 5 by 2. And minus equal to 10 over 6 plus 10 over 5 plus 10 over 6. Kali kari transfer kare. ప్రాపర్టీ ఆఫ్ ఎ కండిషన్ కి ఎగ్జాంపుల్ బరోబర్ టెన్ పై టెన్ ప్లస్ త్రీ టెన్ డిఫికల్టీ కూడా విచారించి అదే కాదు
और क्या अब मतलब इन लोगों को मार सकता है ऐसे मत बोलो भाई
नहीं होता
Ziggs.
Ziggs नहीं होता. This giving
starting shake. Not you. The general solution. The.
किसने मारा?
General solution.
भाई कोई तो मार रहा है भाई.
General solution. To the equation. To the equation. To the equation. 2x2 cos 2x plus 1 is equal to 3 into 2x2 minus sine square x. It is a choice. Yes. A choice. And power and belongs to it. B choice. N plus half into pi and belongs to Z. C choice and minus half into pi and belongs to Z. And D choice none of these. Right? Yeah, sir. 2x2 cos 2x plus 1 is equal to 3a2. 2 minus sin square x. Then, okay, solve this section. But now, this is the next thing. We have got the example of the election. Hey, we are a higher up. If sin square is defined, punish for the cos 2 x is a thing. Catch it in formula. Cos square x minus sin square x. Or 2 cos square x minus 1. Or 1 minus 2 sin square x. We sin square is a problem of the number of the circle. Right. So that's the problem. 2 raised to 2 sin square x this finally 2 raised to 1 into 2 raised to minus 2 sin square x plus 1 is equal to 3 into 2 raised to minus sin square x, right? It can be written correctly, it's correct, but no, 2 into 2 raised to, minus sine inverse x raised to 2, right? 2 raised to 2 into 2 raised to, a minus sign you say, raised to 2 for cutting it, raised to minus 2 for cutting it, plus 1 is equal to 3 into 2 raised to minus sign inverse by sign square. Okay, so inverse of all the mother, okay? I one minus two sine squared, one minus cos squared, 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 cos टू वन इंटू टू एस टू माइनस टू साइन स्क्वायर एक्स प्लस वन इज इक्वल टू थ्री इंटू टू एस टू माइनस साइन स्क्वायर एक्स मी मुद्दा परत सांगतो बरोबर नको टू इंटू टू एस टू माइनस साइन स्क्वेअर एक्स रेस टू टू बरोबर a is to m is to n, a is to mn, with this minus 2 sin square x of the term. Plus 1 into 3 into 2 is to sin square x. Chukun matter the inverse line. Manda kura chuk garapad nuk huwaila. Un parat pahila pasnale ki saadu. Anakshat, yes. Ata kai kura ba? Let. Let. 2 is to minus sin inverse x is equal to t. 2 raised to minus sin inverse x is equal to t घेतला पण पहिल्याने तर विचारात प्लीजर तिथल्यात ते पण हे एक्झाम्पल असं नाही की कमेंट बॉक्स मध्ये टाकून तुम्हाला परत सोडून दिले कारण या फ्लो मध्ये इथे मला जे सांगता येतं ते तसं सांगता येत नसतं त्याच्यामध्ये परत परत सांगतो तुम्हाला अलग शक्ती आहे तो 2 raised to minus sin
inverse
काय
हा ज्यांना डाऊट असतील ना आता त्यांनी प्लीज रेज हँड करा मी त्यांना अनम्यूट करते
कारण हे असं तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये गणित सोडवून दाखवून देता येत नाही इथे फक्त बोललंच पाहिजे इथे कारण मी फार वेगळ्या प्रकारची गणित घेत असतो याच्यामध्ये लक्षात टू एस टू माइनस साइन इनव्हर्स एक्स परत साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू बरोबर टू एस टू माइनस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू म्हणजे काय टू इंटू इथे टी स्क्वेअर प्लस वन इज इक्वल टू थ्री टी परत पाहिजे इक्वेशन तयार झालं 2t squared plus 1 is equal to 3t. Here, 2t squared minus 3t plus 1 is equal to 0. Sadhe vector se tari shuta ro property se gena. 2t squared minus 2t minus t plus 1 is equal to 0. So, 2t common into bracket t minus 1 minus 1 common into bracket t minus 1 is equal to 0. Therefore, t minus 1 into 2t minus 1 is equal to 0. And therefore, t is equal to 1 or t is equal to 1 by 2. If we have to get into a state, h will be correct. But in expression, we have to find out where we have to take examples, we have to observe the result. We have to think that we have to have a problem. Prospects can be that 1 minus 2 sin squared, then 2 raised to 1 into 2 raised to 2, minus 2 sin squared, when it's 2 into 2 raised to 2, minus sin squared raised to 2. इथे गडबडतात मुलं ए एस टू एम एस टू एन इज इक्वल ए एस टू एम एन म्हणजे टू ने हा मल्टिप्लाय होतं म्हणजे मायनस टू साइन स्क्वेअर अँड दॅट सो प्लस वन थ्री टू दिस वन लेट टू एस टू मायनस साइन स्क्वेअर इज इक्वल टी सो टू टी स्क्वेअर प्लस वन इज इक्वल थ्री टी सो टू टी स्क्वेअर मायनस थ्री टी प्लस वन इज इक्वल झिरो फॅक्टरायझेशन
అలా ఏ పాయింట్ ప్రసారం అనేది ఫైవ్ అంటే అరే నిజంగా సగం ఉంది కదా చెప్తాం